भाग एक परमेश्वराची महिमा असो. नमस्कार. आपण परमेश्वराशी ऐकले का? ज्याने संपूर्ण पूर्ती बनवली, त्याने आकाश पूर्ती, सागराने त्याच्यामध्ये राहणारे सगळे काय परमेश्वराने फक्त शब्दद्वारे म्हटले व सर्व काय तसे झाले. परमेश्वर सृष्टीकर्ता आहे. या परमेश्वराने संपूर्ण सृष्टी बनवली आणि सर्व काय त्याचंच आहे. सगळे काय त्याने बनवले व रचले, अचना करले. त्याने पहाड, नदी, पेड, झाड, जल, सर्व जलचल प्राणी बनवले. परमेश्वर तो चांगला आहे. तो कधी तो वाईट करत नाही. त्याच्यामध्ये कोणतीच गोष्ट वाईट नाही. तो वाईट गोष्ट विसरून राग करतो. परमेश्वराला कुठल्याही कोणाही बनवले नाही. त्याने कोणी सुरत नाही. परमेश्वर आई वडील नाही. त्याचा जन्म झाला नाही व मरण नाही. तो झोपत नाही आणि उठत सुद्धा नाही. तो कधी म्हातारा होतो.